And welcome to my third episode of podcast. The main aim of my podcast is to take the experiences from people and learn from them. Today our podcast is a bit different because we have our special guest here. I would like to introduce him. He is Dr. Prasanna Sonar. He is one of my senior and my close friend. He is a dental surgeon. Currently he is working as a medical officer at Ramtek Nagpur. He is working in COVID center. So welcome Prasanna sir. How are you?
Thank you for your warm welcome. I'm fine.
Okay, sir. So let's start with our podcast. So, sir, how you enter in dentistry? Tell us your journey.
I belong to a very middle class family. Jala ekdam hardcore Marathi middle class family mantat na tasha type. तसं सगळ्यांकडे टेन्थ ट्वेल्थ मध्ये वातावरण असतं तसंच माझ्याकडे पण होतं. एक चौकट ठेवलेली असायची, एक तर मग मॅथ्स घ्यायचं किंवा बायो, म्हणजे इंजिनिअरिंग किंवा मेडिकल टाईप. एक गोष्ट तर निश्चित होती की मला इंजिनिअरिंग साईड नव्हतं जायचं, कारण मला मेट्रो सिटी नव्हतं जायचं आणि मग मध्ये राहायचं होतं, त्याच्यामुळे इंजिनिअरिंगच ऑप्शनच नव्हतं. आणि मग मेडिकल मध्ये एमबीबीएस भेटलं नाही म्हणून मग बीडीएस मध्ये आलो होतो. दिस इज द वे आय एंटर्ड डेंटिस्ट्री. And almost of us have entered dentistry in the same way, right?
right.
We can definitely say that dentistry is always a choice of exclusion.
Seriously, right, exactly.
आणि शेवटी एक गोष्ट निश्चित असते की सगळ्यांची डेस्टिनी सील्ड आहे. प्रत्येक जण काही ना विशेष कारणासाठी आलेला आहे.
बरोबर. So, sir, most of the people want MBBS or some different field, but eventually gets into dentistry and didn't find it worth it. Did you feel the same at the initial days and how you cope up with it?
बघायचं तू तीन प्रश्न विचारले, राईट. हाऊ म्हणजे काय बेसिकली इनिशियली जेव्हा आपण कुठल्याही कॉलेजमध्ये जातो सुरुवातीला गोष्टी नॉर्मल असतात, म्हणजे इट्स ओके. ठीक आहे. मग प्रॉब्लेम ओव्हर थिंकिंग वगैरे तेव्हा सुरू होते जेव्हा पीपल स्टार्ट कम्पेअरिंग विथ यू विथ समवन, की म्हणजे तू हे का नाही केलं, तू ते का नाही केलं. आय होप यू आर गेटिंग मी, राईट.
येस येस.
आणि हे लोक कोण राहतात की ज्याला बीडीएस चे डेंटिस्ट्रीचे ज्यांना बेसिकली कुठले ब्रँचेस असतात ते ज्यांना तेही नसते माहीत ते तुम्हाला कम्पेअर, राईट.
एक्झॅक्टली.
कंपॅरिझनचा बेसिकली प्रश्नच येत नाही. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी बरोबर असत. सो डेंटिस्ट्री हॅज इट्स ओन व्हॅल्यूज. आफ्टर ऑल वी वर्क फॉर अ सोसायटी. तुम्ही एमबीबीएस करा, बीडीएस करा, बीएमएस करा, बीएचएमएस करा, नर्सिंग करा, काहीही करा. सो वी ऑल बिलॉंग टू अ सेम फ्रेटर्निटी, राईट. सो वी कंपॅरिझन कुठेच येत नाही. तू आधी मला बोललीस वर्क ठेवलं, राईट. तुम्हाला तेवढा पेशन्स डेव्हलप करावा लागतो, तुमचं डेडिकेशन लागते आणि कुठलीही गोष्ट तुम्हाला वर्क करावं लागते, राईट. आणि काम करा हळूहळू. जसं जसं तुम्ही काम कराल तुमचा इंटरेस्ट क्रिएट होतो. सो मतलब बाळाला पण 9 महिने लागतात आईच्या पोटात मोठं व्हायला. सो गिव्ह टाइम
सर. बट इनिशियली कधी असं वाटलं की यार डेंटिस्ट्री करत आहे आणि जसं थोडं ऍट द इनिशियल डेज
तेव्हा हा तो ठीक आहे. तो एक पॉइंट पॉइंट असतो. म्हणजे माझ्यासोबत तसं झालं, माझ्या स्टाफ अनफॉर्च्युनेटली खूप छान होते. त्यांनी मला रागवून मला ट्रॅकवर आणलंय. मला अजूनही आठवते, त्यांचं नाव नाही घेणार कारण मी परमिशन घेतली आहे त्यांची.
आय नो.
तो बेसिकली यू नीड टू क्रिएट गोल्स. मतलब गोल्स बनाव, उसके बाद प्लॅन्स बनाव. आणि असं आहे की युअर प्लॅन्स विल मेक यू वर्क, म्हणजे असं मला वाटतं. कारण मी जेव्हा इंटर्न होतो तो आय हॅड अ बेसिक की मेको क्लिनिक डालना है. ती गोष्ट किती झालं नाही, बट यू नीड टू मेक प्लॅन्स. हे नाही तर ते म्हणजे समजत आहे का मी काय म्हणत आहे?
कळत आहे.
ते खूप इम्पॉर्टंट राहतं की तुम्हाला करायचं काय बेसिकली. कारण जनरली काय होतं की आपण ग्रॅज्युएट होऊन जातो नंतर मग आपल्याला रिअलाइज होते की बेसिकली ह्या गोष्टी रिअलाइज झालेल्या बऱ्या. कारण आफ्टर ऑल डेंटिस्ट्री स्किल बेस्ड, यू नीड टू डेव्हलप युअर स्किल्स. सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि get support from your seniors, from your staff, and there are people who will help you. हु विल हेल्प यू. बस तुमच्यात ती इच्छाशक्ती असली पाहिजे.
एक्झॅक्टली, अप्रोच केलं तर पीपल्स येतात.
राईट राईट राईट. बेसिकली यू नीड टू क्रिएट युअर मेंटॅलिटी, वो सबसे इम्पॉर्टंट है. पहले खुद की मेंटॅलिटी बनाओ.
ओके, सो सर, देयर इज अ नेगेटिव्हिटी इन पीपल दॅट डेंटिस्ट आर नॉट डॉक्टर्स. व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? डिड यू फील द सेम?
मला खरंच माहित नाही आणि मला खरंच समजलं नाही आहे ते आतापर्यंत. पण मला लोकांचं खरंच कळत नाही, कारण हे त्याचे लोक असतात जे फार्मेसी मधून गोळ्या घेतात आणि क्लिनिक मध्ये दवाखान्यात आल्यावर प्रश्न करतात की असतात का. आणि मी म्हटल्याप्रमाणे ज्यांना बीडीएस बद्दल काहीच माहित नसते तेही तुम्हाला प्रश्न करतील की असं तसं. सो मॅटर नाही करत. आणि मला पण असं वाटते की आपण कुठे ना कुठे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आपण ते लोकांपर्यंत पोहोचवलं नाही आहे, आपण एक लिमिटेड विचार केलेला आहे. त्यामुळे आपण पण लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि जेही लोक आपल्या माध्यमातून आपल्याला ऐकत आहे त्यांना मी दोन गोष्टी सांगू इच्छितो. वी आर ट्रेन नॉट ओनली इन ऑफिशियल विजन बट वी आर ट्रेन इन सच अ वे दॅट वी आर एबल टू डायग्नोस ऑलमोस्ट every systemic disease on dental chair, right?
Third
year मध्ये तू पण आहे, बरोबर आहे ना?
So
we can help people for their further needs. मतलब इसका मतलब ये नहीं कि अपन सिर्फ दांतों के साथ खेलते रहते. आणि दुसरी गोष्ट अशी की we don't deal with any object, we deal with entire. म्हणजे असं नाही की कोई में काम कर रहा या कोई मतलब वस्तु में काम कर रहा तो वो सिर्फ दांतों के साथ खेलते रहेंगे ना. वी डील पेशेंट, कंप्लीट पेशेंट.
एग्जैक्टली,
बिकॉज़ वी स्टडी दैट वी हैव सब्जेक्ट. सो हे लोकांपर्यंत जाने गरज.
एग्जैक्टली ट्रू सर.
सो बेसिकली यू शुड रिस्पेक्ट ईच एंड एवरी प्रोफेशन.
एग्जैक्टली, होप सो सगळे करतील.
मला ना तुला पण एक प्रश्न विचारायचा आहे. आता कोरोनाचं सेशन चालू आहे, मतलब जिकडे तिकडे कोरोना सगळे बोर झाले, आय नो. बट जर या घरी कोणाला असं होणार नाही, पण जर कोणाला टेस्टिंग करायची पाडी आली, जर कोणी टेस्ट करायची इच्छा असली, तू एका लॅब टेक्निशियन कडून टेस्ट करशील की तू एका डॉक्टर कडून टेस्ट करशील?
ऑब्व्हियसली डॉक्टर कडून करणार ना टेस्ट.
तर मला तेच म्हणायचं, एक व्हॅल्यू रहती. कारण इथे पण मी ते काम करत असताना लॅब टेक्निशियन से मेरी बहस हुई थी इस चीज पे. तो शैक्षणिक पात्रता काय आहे, सो लोकांना ती समजायला पाहिजे, राईट?
एक्झॅक्टली ट्रू सर. सो इव्हेंच्युअली इफ वी फाउंड इंटरेस्ट इन द फील्ड, हाऊ टू मेक कन्सिस्टन्सी इन?
आय थिंक मोटिवेशन, इंटरेस्ट तेव्हा येते जेव्हा तुम्ही काम करता. जसं तुम्ही काम करता तसं तसं तुमचा त्यातला इंटरेस्ट वाढतो. आणि मला काही करायचंय मग ते काहीही असो जे तुम्हाला आवडते, म्हणजे काहीही असो, इच्छाशक्ती जोपर्यंत तुमच्यात नाही आहे तोपर्यंत काहीच होणार नाही. बरेच मोटिवेशनल स्पीकर येतील, तुम्ही त्यांना ऐकाल, पण ते तुम्ही इन्स्टंट असलं पाहिजे. मला तर ते माझ्यातही नव्हतं जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. इंटर्नशिप मध्ये मला असं वाटलं की नाही, मेको कुछ अब यहां से निकलना है. तो बेसिकली कही चिपके मत रहो, मतलब असं मला वाटतं.
मला तर बहुतेक कधीच नाही येणार डेंटिस्ट्री मध्ये इंटरेस्ट. आता तू सांगतोयस तर थोडं तरी ठीक आहे, बट आय थॉट नाही येणार.
ही टेक्स टाइम.
होप सो सर. सो is PG necessary according to you?
Dek, I am that experienced ki mi tula ya baddal sangel yavar comment karu shakel. But dentistry is full of skills, kai asel mag skills, artistic skills, psychomotor skills, kai aso. So if you get PG, it's well and good. Being MDS is itself a motivation, right? No doubt. But if you don't get PG, things with full dedication, develop your skills. काही नाही, शेवटी तुम्ही कोणालाही विचाराल तर ते हे सांगतील की रुटीन डेंटिस्ट इज ब्रेड अँड बटर. सो वरी अबाउट PG अँड ऑल, कीप स्टडिंग अँड वर्किंग सतत काही काही ना काही करत राहा, जो होणार आहे वो होईंगा होईल. ठीक आहे
ठीक आहे, बरोबर आहे. आधी तर यूजी झाली पाहिजे, यूजी मध्ये वांदे झालेले आहेत, पीजी चा नंतर बघू.
हो जाता हो जाता.
होप सो. ओके सर, सो ड्यूरिंग द इनिशियल डेज ऑफ डेंटिस्ट्री व्हेन स्टाफ डजंट गिव क्विक साइन ऑन द प्रैक्टिकल्स, दे स्कोल्ड अस एंड द ह्यूमिलिएशन फैक्टर, हाउ टू कोप अप विद इट?
अरे त्याचं टेन्शन नाही घ्यायचं, माहिती आहे का शेवटी, माहिती आहे का दगडाला जोपर्यंत छन्नी आणि हतोडा लागत नाही तोपर्यंत दगडाला पण आकार येत नाही, बरोबर आहे.
Exactly.
ते त्या मूर्तिकाराची आपल्यासारख्या माझ्यासारख्या दगडांना ज्यांनी ज्यांनी आकार उकार दिला त्यांना खरंच खरंच खूप खूप धन्यवाद. आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव देम ऑल, माझे सगळे टीचर्स सिनियर्स, थँक्यू व्हेरी मच.
ठीक आहे, वी वर ऑलमोस्ट ऍट द एंड ऑफ अवर सेशन सर, सो व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स इन कोविड सेंटर?
सध्या तरी नवीन गोष्टी शिकतो आहे आणि इट्स पार्ट ऑफ माय लर्निंग प्रोसेस. ठीक आहे, लाईफ जळून बघितली आहे मी, मतलब आणि इट हॅज क्रिएटेड अ इम्पॅक्ट ऑन माय ओव्हरऑल पर्सनॅलिटी सिरियसली. म्हणजे एक वन पेशंट हॅज डाईड इन फ्रंट ऑफ मी आणि तेव्हापासून मतलब म्हणजे असं म्हणतात ना हिंदीमध्ये की हर हर कोई इस दुनिया में किसी मकसद से आया है, ते मी आता अनुभवायला लागलोय. म्हणजे कुठे अकोला कुठे काम, 2 महिने आधी की मी ते काम करत आहे.
अकोला अकोला आहे आपलं, अकोलाची बरोबरी नाहीये
ते आहे म्हणा. तर की मतलब ठीक आहे. आणि व्हॉट आय लव्ह द बेस्ट अबाउट माय जॉब इज वर्किंग वर्किंग विथ अ ग्रेट टीम. मतलब मी जे म्हटलं होतं ना की शेवटी तुम्हाला ऍज अ टीम वर्क करावं लागते, शेवटी सगळेजण आपण एकाच फ्रेटर्निटीचे आहोत आणि इट्स गुड, इट फील्स गुड व्हेन यू हेल्प पीपल.
सर सो रिसेंटली तुम्ही एक मला क्लिप सेंड केली होती की हाऊ डू पीपल ट्रीट अ डॉक्टर व्हेन देर इज अ प्रॉब्लेम ऑफ लाईफ अँड डेथ, व्हॉट डू यू थिंक अबाउट इट?
सब सगळे प्रश्न असतात, अशातला तर काही भाग नाही. काही लोक असतात पण ठीक आहे, त्यांची पण पण समजून घेतली पाहिजे. होते एखाद्या वेळेस पण अवेअरनेस शेवटी किती क्रिएट झाली असे लोक राहतीलच. कॉपरेट करणारे पण लोक असतात, काही गोष्टी इग्नोर आणि हे तेच लोक असतात जे म्हणतात कोरोना नाही आहे, कोरोना वरोना काही नाही आहे. सो तर त्याला आपण काही करू शकत नाही.
These people were almost there. आपण काही करू नाही शकणार आहे, त्यांची थिंकिंग चेंज नाही करू शकणार
आहे.
Now I would like to say ki yes, my wrong profession brings me on my right track. Khub jaasta nahi but thoda. He sai ka jo tan
dula. Formality mat kar tu. Formality mat kar tu.
पाहते ऐसाय काय होत तुला पाह मी म्हणून टाकलं. असं नाही, आय डोंट नो इफ आय गो टू इस्रो ऑर श्रीहरिकोटा, माइट बी आय मिस सो मच एस्पेक्ट्स ऑफ डेंटिस्ट्री, बट येस आय गेट अ रिसर्च एक्सपोजर इन डेंटिस्ट्री टू, आय गेट टू नो मोर बेसिक्स ऑफ रिसर्च. आय थॉट दॅट एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. थँक्यू सो मच, तुझ्या विचारांनी बहुतेक मला चेंज केलं थोडं.
गॉड ब्लेस यू सर, मतलब नक्की तुला पण डेंटिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे कधी, बस काम करत राहा.
होप सो यायला हवा. सो थँक्यू सो मच सर फॉर कमिंग ऑन माय पॉडकास्ट, इट वॉज रिअली प्लीजिंग. खूप छान वाटलं मला तुझ्यासोबत बोलून.